اول حمد خدا دا ورد کیجے عشق کیتا سو جگ دا مول میاں پہلا پی رب نے عشق کیتا معشوق نبی رسول میاں عشق فیل ہے رب دی ذات فائل عاشق اس دے سب مفعول میاں عشق واسطے زمین آسمان بنیا لوح قلم دا عشق اصول میاں عشق پیر فقیر دا مرتبہ چہور نتون فضول میاں ایسی عشق ظہور ہے عشق سارا عشق حسیا صدا معمول میاں عشق واسطے رب حبیب تے کیتا فرقان نزول میاں پڑھ پڑھ علم قضا پید کرن قاضی باز عشق دے رین مجہول میاں عشق باز نماز نہ حج روزہ تے نہ کلمہ کرام قبول میاں پاوے زہد عباد تلخ ہوون عشق باز نجات نہ مول میاں عشق باز نماز نہ حج روزہ تے نہ کلمہ کلام قبول میاں پاوے زہد عباد تلخ ہوون عشق باز نجات نہ مول میاں حسون میاں وارث عاشق تے کرم رب دائے جنہ کیتا ہے عشق حسون میاں کھلے دینا دے باز قلوب اندر جنہ کیتا ہے عشق قبول میاں وارث عاشق تے کرم رب دائے جنہ کیتا ہے عشق حسول میاں دوجی نعت رسول مقبول والی جند حق نزول لولا کیتا خاکی آنکھ کے مرتبہ وڈا دتا کل خلق دے عیب تھی پاک کیتا سرور ہو کے انبیاء اولیاء دا اگے حق دے آپ خاک کیتا اے وی موجزہ نبی کریم دے نال انگلی چن دو پھاک کیتا اے میرا رسول دا حق ہے جی جوڑا نور دا پہل پوشاک کیتا نبیاں ہور نا ترت معراج ہوئے حضرت ونج معراج افلاک کیتا جتھے فہم ادراک دی پہنچ نہیں نبی سار نبی صاحب واقف اتھوں تاک کیتا جتھے فہم ادراک دی پہنچ نہیں نبی صاحب سارے اتھوں تاک کیتا جتھے فہم ادراک دی پہنچ نہیں نبی صاحب واقف اتھوں تاک کیتا وارث شاہ سب سر خزانے دا رب نبی نو چاہ ہوش ناک کیتا چارے یار رسول دے چار گوہر سبا ایک تھی ایک چڑھندڑے نی ابو بکر عمر عثمان علی ابو بکر عمر عثمان علی آپ اپنے گنی سہندڑے تے جنہ صدق یقین तहकीक कीता वाह वाह रब दे गंदड़े नी सूबे चार नी शरा मुहम्मदी दे मुल्क दीन अंदर नबी वंडड़े फर्क एना विच कुछ जाता ओ तुरो हुजूर दे गंदड़े नी वारस शाह मदद चार यार दीजी रब्बा रख ली फेल जो मंदड़े नी हजरत हसन हुसैन दी जात आली अली शेर खुदा दे शेर दोवे दो तरवान रसूल बतूल जाए अली जद दे वड वडेर दोवे जिन्ना कभी सवाल ना रद्द कीता विके राम औला कई बेर दोए मंजिल इश्क दी जिन्ना सबूत कीती मुड़े जरा नहीं कदम फेर दोवे जिन्ना जिन्ना कभी सवाल ना रद्द कीता विकरा मौला कई वे मंजिल इश्क दी जिन्ना सबूत कीती मुड़े जरा नहीं कदम फेर दोवे दिन हश्र दे उमती आसिया दी बख्शिश वास्ते होन अगेर दोवे वारस मुश्किलां सारिया हल कर दे हथों हथ न लाव दे देर दोवे मदा पीर दी हुब दे नाल करिए जिंदे खादमा दे विच पीरियां पार नहीं लख ढूंढ दे फिरन فقیرانی کھیتی نبی دی غفلت نال اتی مڑ کے اگیا دین پنیریاں نال ایک نگاہ دے کتب کیتا بخش دتیاں قرب جاگیریاں کھیتی نبی دی غفلت نال اٹی مڑ کے اگیا دین پنیریاں نال ایک نگاہ دے کتب کیتا بخش دتیاں قرب جاگیریاں بدلا کرامات دے نال زنجیریاں وارث شاہ محی الدین پیر ساڈا سونے نام دیا سن تیریاں لاڈلا پیر چشتی شکر گنج مسعود بھرپور ہے دی وچ ہے پیر کامل جیندی عاجزی زہد منظور ہے جی شکر گنج دے آن مقام کیتا دکھ درد پنجاب دا دور ہے جی وارث شاہ فرید و دین اتے رحم رب دا فضل غفور ہے بسم اللہ الرحمن الرحیم اے پروگرام محفل ریکارڈنگ سینٹر لاہور والے حاجی عنایت اللہ صاحب کلام ہیر وارث شاہ سرکار رمضان شکوری دی آواز ریکارڈ کر رہے ہیں تہاڈی خدمت پیش کر رہے ہیں ہیر وارث شاہ سنو اللہ जदो इश्क दे कमनूं हथ लाये तल रब दा नाम ते आये رسول پیغمبران دم دم درود پہنچائے جی بیڑا تریا بت درو دلگیر ہوئی پھل کھڑ گئے خاص محبت دے کوئی رانجا ہویا کوئی ہیر ہوئی عشق والیاں دوڑیاں آپے اے تاثیر عشق دے ہو گیا دی عشق دی وچاں کھجور میں تا تو تا طالب کچیاں ڈوکیاں دی جنا جم دیا عشق دا دودھ پیتا او ناریج نہ رہی ماجے بکیاں دی جڑے عشق دیکھو تو پین پڑی او نا لوڑ مری اڑیے بکیاں دی ہٹ لگا ان ڈر کا دی اڑیے ٹوکیا دی تینو ملے مراد تے ہووے موتی یہ دوائے عشق دے سوکیا دی جنا عشق دی توپ وچ منہ دتا اُن ڈر کا دی فیرا پھکیا دی مراد جے ٹھوک دے وے تینو ریج میں رہ کلا کوکیاں دی جنا عشق دی توپ وچ منہ دتا انہیں ڈر کا دی پھر کوکیاں دی وارث کلا مراد جے ٹھوک دے وے تینو ریج نہ رہ کلا کوکیاں دی उम्र हो चुकी पानी शेर दी जू जो पिंदिया जिनस अपने अपने जोर दस जदों उखली कत छड़ी दिया नी ओ कुआरियां जान खराब हुईया ओ जड़िया गबरू नाल खड़िया नी एक दिन पकड़िया जाव सन हाकम ते पराई सेज ते नित चढ़िया एक दिन पकड़न जोड़ से ओ जो का अनपुणे नौ नित जो पिंदिया नी थोड़िया करन सुहाग दिया ओ आसा जेड़िया ताड़विया नाल मंगिदिया नी दिन पकड़ न जोड़ से ओ जो का अनपुण लू नित जो पिंदिया नी थोड़िया करन सुहाग दिया ओ आस जेड़िया ताड़विया नाल मंगिंदिया अकल है अहम कावे गल सचिया समझिया वारस शाह जो लिखिया तोड़ दिया नहीं हो किसे तो मूल मटी दिया नी
काजी हीर नू कहिंदा नी हीरे तू जिहदे मगर तुरी फिरदी आ इहदा ना घर ना बार ना खूह ना खलक ना कोई जमीन ना प्रॉपर्टी ना कोई गल हीर कहिंदी आ काजी तू कहिंदा वी इहदा घर बार कोई नहीं मैं तुहानूं दसां फिर घर बार इहदा किहड़ा सरकार वारशाह जनाब लिखदे हीर कहिंदी वे घर बार की पुछना रजने वे रांझा ला मकान मकी जिथे लगती है महफिल आशिकां दी रांझा हुंदा है सदर नशीन काजी पवे नजर आख अलहम्दुलिल्लाह आवे याद रब्बुल आलमीन काजी वे मत्था चाक दा खास मेहराब मस्जिद सजदे पईयां नाल यकीन काजी डांग लाए लादी मोडे रखिया वेख नसदे काफरीन काजी एक वार जना जिना दीद देवे अखा मुख थी लख अमीन काजी इस राज की निशानी की है निशानी ये है हो मोटे कमली तरी मुजबले दी खूंडी राग ली हाथ यासीन काजी नबी पाक होया छेड़ू उम्मतां दा तेरांजे बाज नमई चरीन काजी बेजना शक कीता ओ गुमराह होए पढ़ के देख वलद्वा लीन काजी तोखे बंदियां दे रब जान दाई नाल खबर खैर मा करीन काजी जिन्हें शक कीता गुमराह हो पर देख वलदालीन काजी राजा दीद शहीद हुसैन मैनू खेड़ा शिमर यजीद लईन काजी बेसुली चढ़ना ते जरान फिक्र करना मुड्डू इश्क दी रमज आईन काजी वारस कौन जुबान थी हार जाना नहीं हो आशकां दा मजहब दीन काजी हीरां दे नाल जांदी वारी गल करदी है गल केड़ी करदी रांझा भी रोंदा ते हीर भी रोंदी हीर की कहंदी सदके जाइए वारिस शाह दे कलाम तो आप जनाब लिखते हैं भी हीर कहंदी डोली चढ़ दिया हीर फरियाद की लै हूं रंजिया पैया जुदाया वे अपने वालों बतेरे जोर लाए पर रब तकदीर कराया वफादारियां कीतियां तुद ने सर ढाडी तै वालों शर्माया वे वे तुर जा तख्त हजारे नू रजना वे करी पाया दे नाल रसाया
वे बची रे के जाई ना मची रे के जाई दले मर जाएगा देख के जया सुने मैल ते माड़िया वेख के ते
चीका मारी नवांग सुदाया
मर जाएगा वेख के जया सुने मैल ते मड़िया वेख के ते
चीका मारी नवांग सुदाया वफादारियां कीतियां तुद ने सल डाडी तै वालों शर्माइया वे
पर एथे भी तेरा नहीं कोई सज्जन वारस करनगे सब बुरियां वे
आ ਰਹਿੰਦਾ ਅਯਾਲੀ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦਾ, ਇਹ ਉਹ ਬੰਦਾ ਜਿਸ ਬੰਦ ਤੇ ਸਨ 88 ਵਿੱਚ ਫਸਟ ਇਨਾਮ ਦਿੱਤਾ ਗਿਆ, ਉਹ ਬੰਦ ਅਰਜ਼ ਕਰਦਾ ਜੀ ਅੱਲਾ ਮੀਆਂ ਅਯਾਲੋਏ ਪਰਦਾ ਪਾੜਨਾ ਅਸਾਂ ਨਕਾਰਿਆਂ ਦਾ ਨਾਲ ਮਲਾਮਤ ਸਾੜ ਦੋਏ ਵੇ ਦੋ ਹਾਲ ਜੇ ਇਸ਼ਕ ਦੇ ਮਾਰਿਆਂ ਦਾ ਪਰਦੇ ਵਾਲੇ ਦੇ ਕੱਜੇ ਰੱਬ ਪਰਦੇ ਤੇ ਪਰਦਾ ਪਾੜ ਨਾ ਕੰਮ ਨਕਾਰਿਆਂ ਦਾ ਭਲਾ ਰੱਬ ਕਰੇ ਮਦਦਗਾਰ ਦਾ ਬੇੜਾ ਠੇਲ ਦੇ ਵਾਰ ਸਾ ਰੱਬ ਉੱਤੇ ਨਿਗਹਿਬਾਨ ਅੱਲਾ ਮਨ ਤਾਰਿਆਂ ਦਾ ਰਾਂਝਾ ਇੱਥੋਂ ਤੁਰ ਕੇ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡ ਜਲ ਜਾਂਦਾ, ਸੈਤੀ ਦੇ ਮੱਥੇ ਲੱਗਦਾ, ਸੈਤੀ ਤੁਹਾਨੂੰ ਮੈਨੂੰ ਦੇਣ ਲੱਗ ਪਈ, ਗੱਲਾਂ ਕਰਨ ਲੱਗ ਪਈ। ਰਾਂਝਾ ਸੈਤੀ ਨੂੰ ਸਬਕ ਦਿੰਦਾ, ਕਹਿੰਦਾ ਕਿਆ ਬਾਤ ਸੀ ਇਹ ਦੁਆਰੇ ਸ਼ਾਹ ਆਪ ਜਨਾਬ ਲਿਖਦੇ ਆ। ਰਾਂਝਾ ਕਹਿੰਦਾ ਸੁਣ ਸੈਤੀਏ ਇਸ ਜਹਾਨ ਅੰਦਰ ਰੱਬ ਕਈ ਪਸਾਰ ਪਸਾਰਦਾ ਨਾਲ ਕੁਦਰਤ ਖਾਹਿਸ਼ ਆਪਣੀ ਦੇ ਰੰਗ ਰੰਗ ਦੀਆਂ ਸੂਰਤਾਂ ਧਾਰਦਾ ਅਕਲੋ ਬਾਜ਼ੀ ਜਿੱਤ ਲੈਂਦਾ ਇੱਕ ਅਕਲ ਵਾਲਾ ਬਾਜ਼ੀ ਹਾਰਦਾ ਨੀ ਜੇ ਹੱਕ ਕਰੇ ਕੋਈ ਤੇ ਆ ਪਾ ਲੈਂਦਾ ਸੱਚਾ ਵਾਦਾ ਉਸ ਪਰਵਰਦਿਗਾਰ ਦਾ ਇੱਕ ਬਿਨ ਅਕਲੋ ਬਾਜ਼ੀ ਜਿੱਤ ਲੈਂਦਾ
एक अकल वाला बाजी हार दानी जया करे कोई ते पाल दा सच्चा वादा उस परवरदिगार दा नी एक चुप चुपा तिया गंज पावे एक नित सवाल पुकारदा नी एक लाल बास उदास फिर दे एक ना चाहे हार संगारदा एक लाल बास उदास फिर दे एक ना चाहे हार सिंगार दा नी आपे बने आहद आपे बने अहमद आपे रखदा शौक दीदार दानी करे कर्म आपे रखे शर्म आपे एहो कम सदा बख्शन हार दानी आपे बड़े राजा आपे बड़े राजा आपे बड़े राजा आपे बड़े राजा आप हीर जटी आप चाक होके मजी चारदा नी आप बड़े शीरी फरहाद आपे आपे फड़ते सा सिर मारदा नी आपे बड़े सोनी महिवाल आपे आपे डोबदा ते आपे तारदा नी एक पल दिखे डिमिया वारस रब बेवारस कर मारदा नी वारस करी ना मान तू वारसदा रब बेवारस कर मारदा नी राजा दादू ला के दाल आके हीर दे बूहे ते पहुंच गया ते सवाल कर रहा हीर बाहर आउंदी है खैर पाउण वास्ते रांझे नूं देख के हीर रोण लग पैंदी ते घुंड कह लैंदी रांझा कहिंदा 12 साल मझां विच रा लईआं ते मैं तख्त हजारा छड के तेरे वास्ते आया मेरे मगर चूड़ियां लाके तुरी फिरदी रही तू अज मैं किसे कम दा नहीं रहा अज मैं कख हो गया तेरे पिछे ते अज तू मेरे तो घुंड कर लिया हीर कहंदी है रांझा तेरे पैरों दी सौ मैं तेरे तो घुंड नहीं कढ़िया मैं रोण डई हां मैं इस वास्ते घुंड कढ़िया कि तू मैनूं रोंदे नूं देख ना लवे हुण हीर की कहंदी ते रांझा की कहंदा फिर काफ़ हो गया वारशा हीर कहंदी है हीर आखिया वे जोगिया वे जोगिया वे जोगिया वे
ਜੋਗਿਆ ਹੀਰ ਅਖਿਆ ਜੋਗਿਆ ਜਾ ਸਾਥੋਂ ਕੋਈ ਖੁਸ਼ੀ ਨਾ ਹੋਵੇ ਤੇ ਹੱਸੀਏ ਪਰਦੇਸੀਆਂ ਜੋਗੀਆਂ ਕਮਲਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਜੀਵ ਦਾ ਭੇਤ ਚਾ ਦੱਸੀਏ ਕਿਉਂ ਵੇਖ ਤੂੰ ਅੰਤ ਰੰਨਾ ਵੱਲੇ ਵੇਖਣਾ ਸੀ ਤੇ ਵਾਈ ਜੋ ਤਰੇ ਛੱਡ ਕੇ ਨਸੀਏ ਕਿਉਂ ਫਕਰ ਪਾਰੜੇ ਗੋਰੜੇ ਹੋ ਰਹੀਏ ਕੁਹਾਰੀ ਕੁੜੀ ਦੇ ਨਾਲ ਫਰ ਖਸੀਏ ਕਿਉਂ ਵੇਸੁਲਾ ਕੀਤਿਆਂ ਫਤਾ ਦੇ ਹੱਥ ਆਵੇ ਕਮਰ ਜੰਗ ਦੇ ਵਾਸਤੇ ਕਸੀਏ ਕਿਉਂ ਜੇਕਰ ਆਪ ਇਲਾਜ ਨ ਜਾਣੀਏ ਵੇ ਜਿਨ ਭੂਤ ਤੇ ਜਾਦੂੜੇ ਦਸੀਏ ਕਿਉਂ ਜੇ ਤਾਂ ਜਫਾ ਨ ਜਲਿਆ ਜਾਏ ਜੋਗੀ ਜੋਗ ਪੰਥ ਵਿੱਚ ਆਣ ਕੇ ਉਹ ਫਸੀਏ ਕਿਉਂ ਵੇ ਜਿਹੜਾ ਕੰਨ ਲਪੇਟ ਕੇ ਨਸ ਜਾਏ ਮਗਰ ਲੱਗ ਕੇ ਉਸ ਨੂੰ ਤਸੀਏ ਕਿਉਂ ਵੇ ਜਿਹੜਾ ਕੰਨ ਲਪੇਟ ਕੇ ਨਸ ਜਾਏ ਮਗਰ ਲੱਗ ਕੇ ਉਸ ਨੂੰ ਤਸੀਏ ਕਿਉਂ ਵਾਰਸ ਸ਼ਾਹ ਉਜਾੜ ਕੇ ਵਸਦਿਆਂ ਨੂੰ ਆਪ ਖੈਰ ਦੇ ਨਾਲ ਫਿਰ ਵਸੀਏ ਕਿਉਂ ਰਾਂਝਾ ਕਹਿੰਦਾ ਸਦਕੇ ਸਈਦ ਵਾਰਿਸ ਸ਼ਾਹ ਤੋਂ ਡਰਾਮ ਟੂ ਕਲੱਬ ਦਾ ਡਾਇਰੈਕਟਰ ਵੀ ਖੁਦ ਹੈ ਡਾਇਰੈਕਸ਼ਨ ਵੀ ਦੇ ਰਹੇ ਨੇ ਬਾਬੇ ਵੀ ਡਾਇਰੈਕਸ਼ਨ ਨਾਲ ਦੇ ਰਹੇ ਨੇ ਔਰ ਸਾਰੇ ਕਿਰਦਾਰ ਖੁਦ ਅਦਾ ਕਰ ਰਹੇ ਕਿਆ ਬਾਤ ਹੁਣ ਫਰਮਾਉਂਦਾ ਰਾਂਝਾ ਕਹਿੰਦਾ ਨਿਹੀਰ ਆਸ਼ਿਕ ਲੱਖ ਮਲਾਮਤ ਨੀ ਨਾਲ ਸਬਰ ਦੇ ਸ਼ੁਕਰ ਗੁਜ਼ਾਰ ਦੇ ਨੀ ਸਾਇਨਾ ਮੂਲ ਨਾ ਰੱਦ ਕਰਦੇ ਖੈਰ ਪਾਉ ਦੇ ਨਾਲ ਪਿਆਰ ਦੇ ਨੀ ਇਹ ਸ਼ੈਤਾਨ ਬਖੀਲ ਮਕਾਰ ਕੁੱਤਾ कम करदा जेड़ा वगार दे नी दुनियादारा मुर्दारा नू ठग लेंदा आशक साले चादर कार दे क्यों ना दे लीड़िया चो गोठी हुंदे ने जेड़े अतार दे नी सोबत नेक दी नेक बना देंदी औगण हार बेली औगण हार दे गोठी हुंदे ने जेड़े अतार देनी सोबत नेक दी नेक बना देंदी औगण हार बेली औगण हार देनी किथे वाला ना रोन दा ख्याल टकराया यक जमाना सोबते बावलिया बेहतर सब साल तात बेरिया सोबत नेक दी नेक बना दी सोबत नेक दी नेक बना दी औगण हार बेली औगण हार दे नी सड़न कपड़े हो तहकीक काले गोठी हुंदे ने जेड़े अतार दे नी सड़न कपड़े होन तहकीक काले ओ जेड़े गोष्ठी होन लुहार दे नी ए वेलाई अज संभाल ही रे ख्वार होवी न विच संसार दे नी ए वेलाई अज संभाल ही रे ए वेलाई दर्जवानी तौबा करदन सेवाए पैगंबरी ए वेलाई ए वेलाई अज संभाल ही रे ख्वार होवी ना विच संसार देनी वारस शामिया कम सोई करिए हुक्म होए जो परवरदिगार देनी।